चीनीमंडी.com पॉडकास्ट।
खानदेशात उसाच्या तुटवड्यामुळे घटणार साखरेचं उत्पादन। खानदेशातील जळगाव नंदुरबार जिल्ह्यातील 18 साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात सहभाग नोंदवला आहे। या सर्व कारखान्यांनी शुक्रवारपर्यंत 18,63,962 मेट्रिक टन उसाचं गाळप करताना सरासरी 9.1 साखर उतार्यानं 16,96,107 क्विंटल साखरेचं उत्पादन केलं। संबंधित जिल्हे मराठवाड्याच्या साखर सहसंचालक कार्यालयाअंतर्गत येतात। उसाचा तुटवडा असल्यानं यंदा साखर उत्पादनात घट होणार आहे। उसाच्या तुटवड्यामुळे यंदा अनेक कारखाने मध्य प्रदेशातूनही उसाची खरेदी करत आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील 2 सहकारी आणि 1 खासगी मिळून 3 साखर कारखान्यांनी गाळपात सहभाग घेतला। या 3 कारखान्यांनी 4,39,356 मेट्रिक टन उसाचं गाळप करत सरासरी 9.48 उतार्यानं 4,16,577 क्विंटल साखरेचं उत्पादन केलं। जळगाव जिल्ह्यातील केवळ 1 कारखान्यानं गाळपात सहभाग नोंदवत 1,990 मेट्रिक टन उसाचं गाळप करत 9.82 उतार्यानं 99,140 क्विंटल साखरेचं उत्पादन केलं।